नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. राष्ट्रपिता महात्मा गांधी हांच्या 154व्या जयंती निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येक काल देशवासियांक शुभेच्छा दिल्या. महात्मा गांधींच्या सत्य आनी अहिंसा ह्या आदर्शांनी संवसाराक एक नवो मार्ग दाखयलो अशे राष्ट्रपतींनी आपल्या संदेशांत म्हणला. गांधी जयंतीच्या निमतान देशातल्या लोकांक शुभेच्छा दितना वसाहतवादी राजवटी आड भारताच्या स्वतंत्रतायेच्या लढ्यांत महात्मा गांधींची सत्य आणि अहिंसा ही तत्वां मार्गदर्शक तत्वां ठरली असे उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हणला. दरेकल्यान आपल्या सरभोवतणचो तशेंच भौशीक सुवातींनी सदांच स्वच्छता मोहीम राबची, सरभोवतणचो वाठार तशेंच पर्यावरणाची जतनाय घेत दरेकल्यान स्वच्छता अभियान राबल्यार स्वच्छ भारत अभियानाचो खरो हेतू साकार जावपाक वेळ लागचो ना अशे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. साखळे नगरपालिकेन काल सकाळी आयोजित केल्ल्या स्वच्छता ही सेवा मोहिमेक बावटो दाखयले उपरांत ते उलयताले. साखळी पालिकेचे नगरसेवक, नगरसेविका आनी नागरिकांनी स्वच्छता मोहीम राबयली. इतले मजगती दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट तशेंच दिवचल म्हालातल्या साखळी, दिवचल आनी मये मतदारसंघातल्या वेगवेगळ्या पंचायतींनी, आप वावुरपी संस्था तशेंच नागरिकांनी स्वच्छता मोहीम राबयली. फुडल्या वर्सा जावपाच्या लोकसभा वेंचणुकेचो तयारीचो एक भाग म्हूण राज्याचे मुखेल वेंचणूक अधिकारी रमेश वर्मा हांणी वेगवेगळ्या नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी वांगडा चर्चा केली. लोकसभा वेंचणुकेची तारीख एप्रिलात आसूंक शकता अशी माहिती वर्मा हांणी दिली. 2019 वेंचणूक 7 टप्प्यांनी जाल्ली. हे वेळार कितल्या टप्प्यांनी घेवप ताचो अभ्यास सुरू आसा. हे चर्चेत विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी वेगवेगळ्यो सुचोवण्यो अधिकाऱ्या मुखार मांडल्यो. फाटले विधानसभा वेंचणुकेंत पोस्टल मतदान वेल्यान जाल्ल्या घोळाचो मुद्दो आशिल्लो. तशेंच मार्च म्हयन्यांत शिगमो महोत्सव आसता, ताचो प्रभाव वेंचणुकेचेर पडूंक शकता ही गजाल मतींत घेवन ते प्रमाण केंद्राक सांगचे अशी सुचोवणी तांणी दिली. आयज आनी फुडल्या 2 दिसांनी महाराष्ट्रांतल्या मुंबय आनी कोंकण वाठारांत गडगडाटा वांगडा पावस पडटलो अशी शिटकावणी भारतीय हवामान खात्यान दिल्या. सिंधुदुर्ग दर्यादेगेक अरबी दर्यात तयार जाल्ल्या कयार वादळाचो धपको बसला. मालवण, देवबाग, आचरा आनी हेर दर्या आनी खाडीदेगेर आशिल्ल्या वसणुकांनी हुंवाराचे उदक थेट वस्तीत घुसले. देवबागांत घराभोंवतणी उदक भरिल्ले आसून गांवचे लोक भियेल्यात. व्हड लारा वांगडाच वारे आनी पावस लेगीत वाडला. आचराचो जामडूल जुवो उदकान भरला. जुव्यावयल्यो बांयो उदकापोंदा गेल्यात, ताका लागून उदकाचो उणाव जाला. व्हड पावस आनी वाऱ्याक लागून जिल्ह्यात पडझडीच्यो जायत्यो घडणुको घडल्यात. कोंकण आनी गोंया खातीर हवामान विभागान येलो अलर्ट जारी केला. केंद्रीय संचारण ब्युरो गोंय, पीआयबी, एनसीसी आनी पणजी सिटी कॉर्पोरेशन हांणी मेळून स्वच्छता ही सेवा मोहिमेत वांटो घेतलो. हे मोहिमेक लागून पणजी गोंयातल्या लाख कांपाला गार्डनाक विलक्षण परिवर्तन आयले. अतिपोरणे जाल्ल्या एम्फी थिएटराक आनी ताच्या भोवतणच्या वाठाराक नवी जीण मेळ्ळ्या जो रानटी वनस्पतींनी भरिल्लो. 1 तारीख 1 घंटा 1 सात ह्या आव्हानाक प्रतिसाद म्हणून केंद्रीय दळणवळण ब्युरो सीबीसी आनी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो पीआयबीच्या गोवा क्षेत्रीय कार्यालयांनी वन गोवा बटालियन, नॅशनल कॅडेट कॉर्प्स एनसीसी आनी कॉर्पोरेशन ऑफ सिटी ऑफ पणजी सीसीपी हांच्या सहकार्यान पणजेच्या ला कांपाला गार्डनात स्वच्छता ही सेवा मोहिमेचो एक भाग म्हूण निर्धार स्वच्छता मोहीम सुरू केली. पणजी शार महामंडळाचे आयुक्त क्लेन मदेरा आनी वन गोवा बटालियन एनसीसी पणजेचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एमकेएस राठौर मुखेल सोयरे म्हूण हाजीर आशिल्ले. उक्तावण सुवाळ्यांत उलयतना कर्नल एमकेएस राठौर हांणी एक म्हत्वाचो संदेश दिलो. स्वच्छता मोहीम स्वच्छतेचो फक्त एक पैलू दर्शयता. जबाबदारी आनी टिकाव हे म्हत्वाचे धडे जे सगळ्यांनी आत्मसात करचे पडटले आनी कचरो कमी करपी जीवनशैलीकडे संक्रमण निर्मिती आनी पर्यावरणीय प्रदूषण कमी करप अत्यावश्यक आसा अशें तांणी म्हणले. स्वच्छता ही सेवा या उपक्रमा अंतर्गत काल दक्षिण गोंय जिल्हा पंचायत वांगड्यांनी मडगांव नगरपालिका जार्दीन आनी एसजीपीडीए मार्केट वाठाराची नितळसाण केली. जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर हांणी हे मोहिमेक सुरवात केली. मडगांव वाठारातल्या वेगवेगळ्या शाळांनी अशी नितळसाण मोहीम राबयली. कोकण रेल्वे स्टेशनारूय साफसफाई केली. दक्षिण गोंयात केपे, कुडचडे, काणकोण, सांगे या वाठारातूय हे अभियान केले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.